जिसमें वो आदमी अगर इस लोक से जाए तो परलोक जाते हुए धन्यता का अनुभव करे। इस धन्यता का दिन वो मंगल दिन भगवान चेपी को दिखाए और उसके लिए उनको जिलाए। ये प्रार्थना मैं अपनी तरफ से भी करता हूँ, आपकी तरफ से भी करता हूँ और हम साथ सब साथ मिलकर करें। ऐसी प्रार्थना सारे देश में से उठेगी तो जेपी की पुण्याई के कारण क्यों न हो, इस देश की शक्ल, इसका नक्शा बदलेगा, बदल कर रहेगा। मित्रों, जो कुछ मैंने कहा है इसमें मेरे चित्त में निराशा कभी नहीं है, आज भी नहीं है। इसलिए नहीं है कि 1920 से 1947 तक अनेक पराजय हमने देखे, अनेक बार हमने शिकस्त खाई, असफल हुए, लेकिन एक विश्वास, दृढ़ विश्वास मन में था कि अंग्रेज जाकर रहेगा। तो जिस देश के इतिहास में युद्ध कभी जीता ही नहीं गया, उस देश के इतिहास में बिना युद्ध के स्वतंत्रता आ गई, उस देश के इतिहास में लोकतंत्र के द्वारा और लोकतंत्र के संदर्भ में इंदिरा जी चली गई, तो हम ये क्यों न माने कि कोई ऐसी शक्ति इस देश की जनता में नहीं है जिसमें से आगे के लिए भी पराक्रम प्रकट हो सकता है। उस पराक्रम की आशा मेरे दिल में है, लेकिन कामना इतनी है कि जिस जेपी ने, जेपी एक फिनोमिनन है मित्रों, ऐसा आदमी इधर कई वर्षों में नहीं हुआ, जो राजनीति में रहा हो, पार्टी में रहा हो, हिंसा की राजनीति में विश्वास करता हो, कम्युनिज्म में विश्वास करता हो और इन सब से ऊपर उठकर लोकनायक बन गया हो, इधर ऐसा फिनोमिनन, इस तरह की घटना नहीं घटी है जो जेपी के रूप में घटी है। इसलिए उनके जन्मदिन के इस अवसर पर मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि उस दिन की आभा, वो दिन भले ही न देखने को मिले, लेकिन उस दिन की आभा हमारे क्षितिज पर प्रकट होती हुई वो देख सकें। इतना स्वास्थ्य और इतनी आयु भगवान उनको दें, ये प्रार्थना है। इस प्रार्थना के साथ मैं आप सबको धन्यवाद देता हूँ, सबको नमस्कार करता हूँ। दुनिया का सगळा थोडक्यात थोडक्यात सांगतो आहे, कारण हा विषय फार मोठा आहे, सगळा तपशील सांगणे शक्य नाही। सांस्कृतिक दृष्टीने असा अनुकूल आहे की माणसाची मुख्य शक्ती त्याच्या शरीरात नाही, माणूस आणि पशु यांच्यात हा फरक आहे की शरीरात माणसाची शक्ती नाही, पशुची आहे। सगळा धिप्पाड पशु हा पशूंचा राजा होतो, किंवा सगळ्यात साधन संपन्न पशु, साधन संपन्न म्हणजे नख, तीक्ष्ण नख आणि तीक्ष्ण दात ज्या पशुला असतील, तो पशु पशूंचा राजा होऊन जातो। ना विवेको न संस्कार सिंहस्य क्रियदेवने विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्र। असा पशु ज्याच्यामध्ये शारीरिक शक्ती अधिक असेल किंवा शारीरिक आक्रमणाची साधनं अधिक असतील तो पशूंचा राजा होतो किंवा पशूंचा पुढारी होतो। पण असा पुरुष पुरुषांचा पुढारी कधी झालाय काय आजपर्यंत? गामा पहलवान हा किंग कॉंग हे आपले पुढारी झाले आहेत काय आजपर्यंत? होणं शक्य आहे का? सरकशीत किंवा दंगलीत यांचे आपण तमाशे बघावेत एवढंच यांचं महत्व आहे, हे कधी नेते झाले आहेत काय? नेता झाला चर्चिल, 90 वर्षाचा महात्मा. फ्रँकने रूझवेल्ट, पांगळा लंगडा. गांधी फाटकं शरीर, फुंकर मारायचं उडून जाईल. जवाहरलाल नेहरू रामकृष्ण यांच्यासारखा नाजूक सुकुमार सुंदर, हे झाले पुढारी. त्यावेळी आपण ठराव केले नाही की हे काही शरीरानं बळकट नसल्यामुळं आमचं असं मत आहे की आपण गावा पहलवानाला पुढारी नेमा. आता होऊ लागलेलं आहे सगळ्या राजकीय पक्षात. आता हे तालमीतले लोक आलेले आणि विद्यार्थ्यांच्या चळवळी सुद्धा त्यांच्याच भरवशावर चालू. परंतु एकंदर माणसाची माणुसकी अशी आहे की त्याची शक्ती शरीरात नाही. तेव्हा सांस्कृतिक दृष्टीनं स्त्रीला हार मानण्याचं काही कारण नाही. माणसाची शक्ती शरीरात नाही, मनात आहे, अंतःकरणात आहे. आणि आत्म्यावर विश्वास असेल तर आत्मा म्हणा. मला माहीत नसल्यामुळं मी आपले दोन शब्द उच्चार. त्याच्या बुद्धीत आणखी त्याच्या हृदयात त्याची शक्ती आहे. त्या बाबतीत स्त्री ही कुठल्याही रीतीनं कमी प्रतीची नाही आणि असता कामा नाही. व्यावहारिक दृष्टीने मी म्हणालो त्याचं कारण, आज विज्ञानाची जी प्रगती झाली आहे त्या प्रगतीमुळं आता युद्ध संपलेलं आहे, संहारच उरलेला आहे. म्हणजे फक्त हिंसाच उरलेली आहे, युद्ध आता होऊ शकत नाही. आणि हिंसेमध्ये माणूस मारता येतो, युद्धात दुबळ्यांना जगवता येत असे, हिंसेत कुणालाच जगवता येत नाही. आता संहाराची जी साधनं आहेत ती फक्त संहारच करू शकतात, विध्वंस करू शकतात. जीवनाचा विकास करण्याची शक्ती आजच्या शस्त्रास्त्रात उरलेली नाही. मित्रांनो, सशस्त्र पराक्रमाला आता वाव फक्त व्यायाम शाळेत आणि सर्कशीतच नाही. आता एक बॉम्ब जर आकाशातून फेकला तर दवाखान्यात नुकतंच जन्माला आलेलं मूल देखील वीरगतीला प्राप्त होत, म्हणजे रणक्षेत्रात त्याचा मृत्यू होतो. कारण आता दवाखाने सुद्धा रणक्षेत्र झाले. आता कुरुक्षेत्र असं वेगळं उरलेलं नाही. तर या काळात आता विज्ञानाच्या युगामध्ये शारीरिक बलाचं महत्व संपलेलं आहे. शस्त्रास्त्रांची सद्दी संपुष्टात आलेली आहे. आता कुठल्याही गांधींची गरज नाही, कुठल्याही बुद्धाची नाही, महावीराची नाही, ख्रिस्ताची नाही. आता जगातले सगळे नेते माओ पासून तो रूझवेल्ट पर्यंत आणि क्रुश्चेव पासून तो इंग्लंडच्या पंतप्रधानापर्यंत सगळे असं म्हणू लागलेले आहे की निशस्त्रीकरण झालं पाहिजे. कारण शस्त्रास्त्रांना आता काही स्थान उरलेलं नाही. आता शस्त्रास्त्र युद्धाकरता नको आहे. ज्याने आता अभ्यास केलेला आहे, आमचा गोविंदराव आहे, त्यांना अभ्यास केलाय, तो तुम्हाला सांगेल की शस्त्रास्त्र फक्त आता धंद्या करता हवी आहे, बाजारा करता हवी आहे, युद्धा करता नको आहे. आणि ती खपावी म्हणून किरकोळ युद्ध चालू राहतील चकमकी. आणि त्या चकमकी घडवून आणण्याचा मकता अडीच राष्ट्रांनी घेतला होता, ते तीन राष्ट्र झाली. अडीच म्हणजे पूर्वी रशिया, अमेरिका आणि अर्धा चीन, अडीच शहाणे होते, त्यापैकी आता तीन झाले. चीनही आता संपूर्ण झाले. या तिघांनी मिळून असं ठरवलेलं आहे की हे जे बाकीचे बावळट राष्ट्रही आहेत यांना आपण शस्त्रास्त्र विकू आणि यांच्यात कलागती लावू, म्हणजे आपलं शस्त्रास्त्रांचं दुकान चालेल. मित्र हो, आता कुरुक्षेत्र किंवा धर्मक्षेत्र मुख्य राहिलेलं नाही. आज जगातली मुख्य नियामक संस्था बाजार आहे आणि त्याचा अंत जर करायचा असेल तर आता मुत्सद्दी जगाचं परिवर्तन करू शकणार नाही. राजकारणी पुरुष आता जगाचा पालट करू शकणार नाही. सामान्य स्त्री आणि सामान्य पुरुष दोघांनाही आता नागरिकत्व प्राप्त झालेले आहे. या दोघांनी मिळून संयुक्त पराक्रम करावा लागेल आणि हा संयुक्त पराक्रम आज शक्य आहे हे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा सिद्ध केलं महात्मा गांधी, आरंभ केला लोकमान्य टिळकांनी. शस्त्र निरपेक्ष शौर्य या सबंध राष्ट्राला लोकमान्याने शिकवलं म्हणून ते पहिले लोकमान्य झाले. अशी चळवळ करू की ज्यात या देशातला निशस्त्र नागरिक प्रत्यक्ष पराक्रम करू शकेल, हा आरंभ लोकमान्यांनी केला. या देशातला सामान्य माणूस सशस्त्र क्रांती करू शकणार नाही, कारण 1,50,000 इंग्रज आणि 30 कोटी आपण. आता 30 कोटी माणसांनी जर शस्त्र हातात घेतली तर त्याचा अर्थ असा होईल की मुंगी चिरडण्याकरता स्टीम रोलर चालेल, सलगेलवरचा रू. बहुमताला बहुसंख्येला हिंसा कधीही करावी लागत नाही, प्रयोजनच नसते. लोकमान्यांनी हे ओळखलं म्हणून लोकमान्य हे पॉलिटिशियन नव्हते. मित्रांनो, ते लोककारणाचे पैगंबर होते, लोकनीतीचे पैगंबर होते. पुढचं पाऊल गांधींनी टाकी की स्त्रीलाही पुरुषाच्या बरोबरीनं पुरुषार्थ करता आला पाहिजे, पराक्रम करता आला पाहिजे आणि हे दाखवून दिलं. या मुलांनी शेख पवारा आणखी ही सगळी मुलं, तो कोण रे की स्टीप रे, या सगळ्यांनी गनिमी काव्याचा प्रयोग केला आणि शेवटी त्यांना असं दिसून आलं की मुलगी मुलाच्या बरोबरीनं भाग काही त्या घेऊ शकत नाही. आता क्रांतीची योजना अशी लागेल, प्रक्रिया अशी लागेल की ज्या प्रक्रियेत मुलीला मुलाच्या बरोबरीनं पराक्रम करता येईल, हा मार्ग गांधींनी दाखवला. म्हणून मी असं मानतो की जगाच्या इतिहासामध्ये जे थोर नेते झाले, पराक्रमी नेते झाले, ज्याने इतिहासाला कलाटणी दिली, त्यापैकी गांधी हा स्त्री जातीचा उद्धार करता ठरला. ती आता सुरक्षित नाही, स्वरक्षित राहते. आता त्याला तिला पुरुषाच्या संरक्षणाची गरज उरणार नाही, उरू नये. उरत असेल तर अजून ती 100 वर्षाच्या पूर्वीच्या जगात वावरत आहे. म्हणून मी मातृत्वाच्या विवेचनापासून आरंभ केला आणि मी सांगितलं की जे लैंगिक मातृत्व आहे म्हणजे जननीत्व आहे हे लग्नावाचून होत नाही, म्हणून स्त्री ही लग्नाची उमेदवार झाली, अभ्यर्थिनी झाली. आणि तिथून तिच्या गुलामगिरीला आरंभ झाला. लग्न मुलगाही करतो, मुलगीही करते, पण मुलगी ज्याच्या दारात अर्ज घेऊन जाते आणि तो एखाद्या साहेबाप्रमाणे अधिकाऱ्याप्रमाणे अत्यंत उर्मटपणानं तिच्याशी वागतो, तरी अनन्यगत होऊन त्याच्याशी ती लग्न करते म्हणून ती गुलामगिरी जाते. लग्न तर त्यालाही करावंच लागत. लग्न वाचून कोण तो राहत नाही. शंभरातले 98 पुरुष लग्न करतात कमीत कमी. मग या मुलीने गावण्याचं कारण काय आहे? गरज त्याची आहे, आमची आहे. तो मोडाशाला कामेजात गेलो होतो, प्रत्येक खोलीवर एका कुठल्या तरी दात्याचं नाव आहे. मी त्यांना म्हटलं ते मी प्रश्न विचारला म्हणजे उत्तर स्पष्ट देतो, काही मला असा शिवराळ किंवा फटकळ माणूस नाही. माझ्या मनात काहीच कोणाबद्दल नाही. त्याने मला प्रश्न विचारला की हे सगळे आम्हाला पैसे देणारे लोक आमच्या सत्ता गाजू इच्छित आहे. त्यांना म्हटली खडकी कशाला मग उभारली तू? दरेकाबा त्यांचं नाव आहे, ती त्यांची थडगी आहे, ती तुमचं कॉलेज आहे. नाही म्हणाला आम्हाला करावं लागतं. म्हटलं हे तुम्ही मानून घेतलं, हा श्रीमंत माणूस दान केल्याखेरी जगू शकणार नाही, ही परिस्थिती आहे. दान ही त्याची गरज आहे, सांस्कृतिक गरज तर आहेच पण व्यावहारिक गरज आहे. दाना वाचून श्रीमंती टिकू शकत नाही, हे मजुरांनी ओळखलं नाही, हे शाळा मास्तरांनी ओळखलं नाही, हे शिक्षणाच्या अधिकाऱ्यांनी ओळखलं नाही. तुम्ही जर असं म्हटलं की नको आहे तुझं दान, तर तो मनधरणी करीत तुमचं ते स्वीकारावं म्हणून. पण हे म्हणण्याची हिंमत नाही, कारण हे सगळे जे लोक होते आहेत आज शिक्षणामध्ये जेवढे लोक आहेत ते जुन्याच्या ब्राह्मणासारख्या भरडून घेत दक्षिणार्थ. तशी स्त्रियांची स्थिती आहे. ज्या दिवशी मुलगी असं म्हणू लागेल की लग्न तुला नको आहे ना, मलाही नको आहे जा, त्या दिवशी मग मुलींना दाखवावं म्हणजे मुलींचं प्रदर्शनही होणार नाही, आई बापांना अखिल भारतीय दौरेही करावे लागेल. या दोन्ही गोष्टी बंद पडतील एवढं मुलींच्या हातात. म्हणून मी दोघांनाही मिळून सांगतो, मुलांनो आणि मुलींनो, तुम्हाला मिळून हे जग बदलायचं. हे जग एकट्या पुरुषाच्या आकाराचं होता कामा नये. हे जग म्हणजे जसे पूर्व गोलार्ध पश्चिम गोलार्ध आहे, तसे काही पुरुष गोलार्ध आणि स्त्री गोलार्ध होऊ शकत नाही. विनोबाने एकदा प्रश्न केला होता काशीला, कारण तिथं सनातनी फार. हे सहशिक्षण तुम्हाला मान्य आहे की नाही? हा प्रश्न कसा विचारता तुम्ही, एवढे पंडित आहात का? म्हणाले म्हणाले याचं देवानंच उत्तर दिलेलं आहे. का म्हणाला? असं जर त्याला व्यवस्था करायची असती की हे याने एकत्र राहू नये, तर त्याला ही व्यवस्था करता आली असती की बायकांना वेगळं उत्पन्न करायचं एका जगामध्ये आणि पुरुषांना जगाच्या दुसऱ्या भागात उत्पन्न करायचं. बायकांच्या पोटी सगळ्या बायका आणि पुरुषांच्या पोटी सगळे पुरुष, हे त्याला व्यवस्था करता आली असती ना. त्यानं एकमेकांच्या पासूनच त्यांचा जन्म व्हावा ही व्यवस्था का केली? ही व्यवस्था अशा करता केली की या दोघांनी एकत्रच राहावं. हे जे विमन्स लिपवाले आहेत, या बायकांनी त्रागा केला आहे, प्रतिक्रिया आहे की पुरुष निरपेक्ष जगात आम्ही जगू, हा पुरुषाची गरजच नाही कशाही करता, पण पुस्तकं काढली आहे. आता ही प्रतिक्रिया आहे, मूढ ग्राह आहे. अत्यंत निर्बुद्धतेची कल्पना आहे. प्रगती एकमेकांच्या बरोबर राहण्यात आहे. प्रगती विविध जीवनात नाही. माणसानं माणसापासून दूर राहावं ही प्रगती नव्हे. माणसानं माणसाच्या बरोबर राहावं हिचं नाव प्रगती. स्त्री पुरुषाने एकमेकांच्या बरोबर राहावं, निर्भयपणानं राहावं, म्हणजे प्रेमानं राहू शकत. भीती गेली म्हणजे प्रेम स्वाभाविक आहे. मित्रांनो, वाघ पाळीव झाला की त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले, कारण भीती नसते. जिथं भीती नसेल तिथं प्रेम शिकवावं लागत नाही. प्रेम हा माणसाचा स्वभाव आहे. आणि लोक असं म्हणतात की स्त्रीच्या अंतःकरणात पुरुषापेक्षा प्रेम अधिक आहे. असेल, मुळात असेल, पण आज मला शंका आहे, कारण भीती एवढी आहे की प्रेम कादंबरीच्या बाहेर काही कुठं नाही. निष्ठा हे प्रेम जीवनात यावं जर वाटत असेल तर स्त्रीनं पुरुषाची भीती सोडली पाहिजे आणि पुरुषानं स्त्रीचं शरीर आक्रमणाचा विषय आहे हा विचार, ही भावना साक्षेपानं आवर्जून हिचा त्याग केला पाहिजे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांच्या जीवनामध्ये अडथळा करण्यात येत असेल, त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये प्रत्यवाय येत असेल, व्यत्यय आणण्यात येत असेल, त्या त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष मिळून, क्रांतिकारी मुली आणि क्रांतिकारी मुलगे मिळून प्रतिकार केला पाहिजे. मग ती आगगाडी असो, ती बस असो, ते सिनेमाचं थिएटर असो, तो चव्हाटा असो किंवा ते कॉलेज असो, कुठल्याही क्षेत्रात क्रांतिकारी मुलाला आणि क्रांतिकारी मुलीला हे सहन होता कामा नये. मित्रांनो, हे फ्री लव हा हे नव्हे, इथं प्रेम नाहीच आहे, कामच काम आहे. आणि काम जिथं असेल तिथं कामाला विषय लागतो. काम हा विकार आहे, प्रेम हा गुण आहे. प्रेम हे वैभव आहे, प्रेमच अध्यात्म आहे. याच्याहून मोठं अध्यात्म जगात नाही. माणसाला माणसाबद्दल प्रेम वाटावं, पुरुषाला स्त्रीबद्दल वाटावं, स्त्रीला पुरुषाबद्दल वाटावं, याकरता काही संकेत बदलावे लागले. शेवटला तो संकेत कुठला बदलायचा एवढं आजच्या पुढचं सांगून हे मी बंद करणार आहे. समाजातला एक संकेत बदलावा लागला आणि तो संकेत म्हणजे अवांछित मातृत्व हा गुन्हा मानला जाता कामा नये, हे पाप मानलं जाता कामा नये. बलात्कार हा अपराध आहे, पाप आहे, पण अवांछित मातृत्व हा अपराध नाही, हा पाप नाही, ते संकट आहे. आणि ते संकट स्त्रीवर येत, यात स्त्रीचा दोष काही नाही. आजच एक मुलगी माझ्याकडे आली होती, दवाखाना एक काढलेला आहे. एक बेशुद्ध मुलगी एकटी दवाखान्यात होती. सफाईवाल्यानं तिच्यावर बलात्कार केला बेशुद्ध अवस्थेमध्ये. काय त्या मुलीचा अपराध आहे? आई बापांना लाज वाटावी असं त्यात काय आहे? तिला खंत वाटावी असं काय आहे? ज्याला जर मुलीने उपाय करतो म्हटलं तर एकच उपाय आहे, गर्भाशय काढून टाकायचा. मग या सगळ्या मुलांचे मुलं शुद्धीवर येते. आता स्त्रियांना सगळे वैज्ञानिक उपाय उपलब्ध आहेत. बलात्काराचा स्त्रीच्या शरीरावर कायमचा परिणाम होतो, पुरुषाच्या शरीरावरही होत नाही. एवढा नैसर्गिक भेद ओळखून त्याचा फायदा घेण्याचं जर पुरुषानं ठरवलं तर त्याच्यासारखा अधम तोच. मग त्यानं संस्कृतीचा टेंभा मिरवून सांस्कृतिक मूल्य आम्ही समाजात आणणार आहोत हे म्हणू नये. मग तर समाजात बळी तो कान पिढी हा एकच नियम चालेल. आणि मग हे जे बहुसंख्य लोक आहेत हे उलटले, म्हणजे हे संस्कृतीचा दोरा मिळवणारे यांना पळता भुई शिल्लक राहणार, पुरणार नाही भुई. म्हणून सांस्कृतिक मूल्यांची जोपासना कळ्या वाचून क्रांती होणं शक्य नाही. सांस्कृतिक मूल्य म्हणजे माणुसकीची मूल्य, आणि आज माणुसकीची मूल्य म्हणजे अंतिम जो असेल त्याची मूल्य. तो प्रोटोगोरस म्हणाला होता, मॅन इज द मेजर ऑफ ऑल थिंग्स. माणसाला मानदंड माना. गांधीने त्याच्यावर भाष्य केलं, मॅन द लास्ट मॅन. जो शेवटचा माणूस असेल त्याला मानदंड मान. त्यात आपल्याला आता आणखी एक कुस्ती जोडायची आहे. शेवटचा माणूस म्हणजे स्त्री. भंग्यापेक्षाही खालच्या दर्जाची भंगी. म्हणून गांधी म्हणाला होता की दिल्लीच्या खुर्चीवर, राष्ट्रपतीच्या खुर्चीवर भंग्याची मुलगी ज्या दिवशी बसलेली मी पाहिली त्या दिवशी भारत मातेचे पान फिरते. ही स्त्री आज अंत्य आहे. म्हणून ही मेजर, ही संस्कृतीचा मानदंड वरती पाहिजे. आणि हिचा विकास याच्यात असेल, ती प्रवृत्ती, ती चळवळ, ती योजना सांस्कृतिक योजना, क्रांतिकारी योजना मानली पाहिजे. मित्रांनो, काल आणि आज मिळून आपण फक्त स्त्रीच्या भूमिकेचा विचार केला नाही, स्त्री पुरुष यांच्या सहजीवनाचा विचार केला. स्त्रीला पुरुषाबरोबर जगायचं आहे त्या वाचून गत्यंतर नाही, पुरुषाला स्त्रीच्या बरोबर जगायचं आहे त्या वाचून पूर्णता नाही. हा शंकर जर अर्ध नारीश्वर असेल तर पार्वती ही अर्ध नरेश्वर बनली पाहिजे. इंटिग्रेटेड ह्युमन बीइंग, संपूर्ण नारी नरेश्वर असली याला म्हटलेलं आहे. की शंकर आणि पार्वती मिळून संपूर्ण नारी नरेश्वर, असा हा नारी नरेश्वर बनला पाहिजे. मार्गरेट कझिन्स या बायकांच्या कॉन्फरन्सची, विमन्स कॉन्फरन्सची सेक्रेटरी होती. काही 8-15 दिवस मी तिच्या घरी उतरलो होतो. तर मी प्रत्येक भाषणात आपलं ब्रदरहूड अँड सिस्टरहूड, ब्रदरहूड अँड सिस्टरहूड असं म्हणायचं की बंधुत्व आणि भगिनीत्व, भगिनीत्व यांचा विकास झाला पाहिजे सामाजिक मूल्य म्हणून. ती म्हणायला की एवढं लांबलचं मालगाडीसारखं काय बोलतात, ब्रदरहूड सिस्टरहूड, ब्रदरहूड सिस्टर. म्हटलं काय म्हणायचं, ते एक शब्द कसा, ब्रॉस्टरहूड म्हणा. ब्रदरचा ब्रॉ आला, सिस्टरचा स्टर आला, ब्रॉस्टरहूड. ब्रॉस्टरहूड म्हणजे संयुक्त पुरुष. हा संयुक्त मानव, हा संवादी मानव, ज्याच्यात स्त्रीत्वही आहे आणि पुरुषत्वही आहे, असा उभय गुणांनी संपन्न असलेला हा संवादी समग्र मानव, हा खरा मानव ज्या दिवशी आपल्या जगामध्ये निर्माण होईल तो दिवस भाग्याचा दिवस होईल. क्रांतिकारी युवकांना मला असं सांगायचं आहे की हे तुमच्या पराक्रमाला आव्हान. हे असं जग आता आपण निर्माण केलं पाहिजे. माझ्या डोळ्या देखत होणार नाही, माझ्या मुलांच्या डोळ्या देखत होणार आहे की नाही याबद्दल शंका आहे, पण निदान माझ्या नातवांच्या मुलांना तरी अशा जगात राहण्याची पाळी त्यांच्यावर येऊ नये एवढी प्रार्थना माझ्या मना रोम रोमातून उमटते। ती प्रार्थना देवाच्या चरणी अर्पण करतो आणि ती प्रार्थना आपल्या देशातल्या सगळ्या तारुण्याच्याही चरणी समर्पित करतो। ती प्रार्थना, ती आकांक्षा, ती आशा आणि ती देवाच्या पायी आणि लोकांच्या पायी अर्पण करून मी हे भाषण आज बंद करतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद आहे, नमस्कार। मैं जानती हूँ, इसलिए वाइस प्रेसिडेंट महोदय आपसे मेरी अपील है कि इन सात आदमियों को छोड़ दीजिए, इनकी माँ को जो दुख मुझे हुआ है वो क्यों दिया जाए। अब इसका बेटा शहीद माना जाएगा कि नहीं? ये ह्यूमन वैल्यू है।